चीनीमंडी.com पॉडकास्ट।
परत जाऊ नका, शेतकऱ्यांनी केली मजुरांना विनंती। कित्येक राज्यांमधून जे ऊसतोड मजूर नोव्हेंबरमध्ये इथे आले होते आणि एप्रिलपर्यंत जाणार होते, आता लॉकडाऊनमुळे इथं अडकले आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून मजूर आपल्या गावाकडे परत आले नाहीत आणि त्यांना आता गावाला परत जायचं आहे। जर हे मजूर आपल्या गावाकडे गेले तर पुन्हा परत येण्याची शक्यता कमी आहे। यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचं आता तांदळाच्या हंगामाकडे लक्ष आहे। यामुळे ऊस मजुरांना गावी परत जाऊ नका अशी विनंती शेतकरी करत आहेत। स्थानिक शेतकरी कुलवंत सिंह यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या 15 मजुरांना परत न जाण्यासाठी मनवलं होतं। यापूर्वी ते देखील जाणार होते आणि त्यासाठी श्रमिक रेल्वेमध्ये नोंदणी करण्यासाठी देखील त्यांनी आमच्याकडे संपर्क केला, पण आतापर्यंत कोणताही संदेश मिळालेला नाही। यासाठी त्यांनी पुन्हा इथंच काम सुरू करण्याचं ठरवलं। शेतकरी सुखवंत सिंह म्हणाले, ऊस मजुरांनी निदान या हंगामापर्यंत तरी इथं राहावं। मजुरांची कमी ही शेतकऱ्यांसाठी खूप कठीण गोष्ट आहे, त्यामुळेच मजूर जर इथं राहिले तर या हंगामात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही।